सेकंड एक्झाम्पल आपण जेव्हा घेतलं की ज्या वेळेला रिव्हर्सिबल चेंज होतो, म्हणजे काय, तर झाडाची पानं थोडीशी पडली, फांद्या तुटल्या, पण झाड रिकवर झालं, जसं वादळ शमलं. तर ह्याचं उदाहरण आपण नॉर्मल लाईफमध्ये घ्यायचं झालं तर अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, म्हणजे आपण म्हणतो ना खूप दारू पिल्याने लिव्हर खराब होते, हो की नाही. तर अशा वेळेला जेव्हा खराब व्हायच्या अगदी स्टेजला आलेली असते आणि तुमचं डायग्नोसिस होतं, तुम्हाला डॉक्टर सांगतात की अरे दारू घातक आहे कारण त्यांनी तुमची लिव्हर खराब होणार आहे, मग एखाद्या माणसाला हे समजा समजून गेला की तो की आता आपल्याला दारू सोडावीच लागेल, तर ज्या वेळेला दारू सोडतो ॲक्च्युली माणूस, त्यावेळेला लिव्हरचे जे सेल्स तुमचे डॅमेज झालेले असतात ते परत रिव्हर्सिबल पोझिशन घेतात आणि परत ओरिजिनल नॉर्मल सेल येऊ शकतात. यू हॅव दॅट चान्स. जेव्हा फॅटी लिव्हर होतं, खूप सारं फॅट साठवतं राहतं, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होतो, त्यावेळेला आम्ही पेशंटना सांगतो तुमची जीवनशैली बदला, तुम्ही कमी ऑइली फूड खा, तुम्ही अल्कोहोल घेऊ नका, स्मोकिंग करू नका, किंवा काही जे काय आहेत असे रिस्क फॅक्टर्स. तर अशा वेळेला जी शरीरात बदल घडतो त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल इंजुरी, म्हणजे एक अडॉप्टेशनच्या पुढचा पार्ट आहे हा. आणि तिसऱ्या वेळा म्हणजे जेव्हा कधी मेजर हार्ट अटॅक आला, रक्त हृदयाला रक्त पोचलंच नाही, ऑक्सिजन पोचला नाही, किंवा ब्रेनला काही ॲक्सिडेंट झाला आणि समजा माणसाचा श्वास बंद पडला आणि एक 5-10 मिनटं ब्रेनला जर ऑक्सिजन नाही मिळाला, त्या केसमध्ये मात्र तुमचा ब्रेन डॅमेज होतो तो कायमचा, किंवा जोरात हार्ट अटॅक येऊन आपण ऐकतो की व्यक्तीचा मृत्यू होतो. तो का? कारण तो इररिव्हर्सिबल चेंजेस. मग असे शरीरात आपल्या कायम कॉन्स्टंट हालचाली घडत असतात, शरीरावर अटॅक होतात, आणि मग त्या ह्याच्यापासून जर तुम्हाला कायम हेल्दी राहायचं असेल, कायम अलर्ट राहायचं असेल, तर त्याच्यासाठी प्रत्येक सेलला तसं तुम्हाला प्रोग्रॅम करावं लागतं, आपल्या शरीराला कायम तसं प्रोग्रॅम करावं लागतं. जसं की तेंडुलकर आपण म्हणाले की कायम तेंडुलकरनी काय केलं, नेट प्रॅक्टिस कंटिन्युअस, रात्रंदिवस एकच शॉट टू कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहिला. घुसळेचं एक्झाम्पल घेतलं अगदी लेटेस्ट आहे, तर तो मुलगा न थकता अगदी प्रतिकूल परिस्थितीनं येऊन सुद्धा तो 11 वर्ष झालं त्याला, अजून त्याला कुठेतरी अक्नॉलेजमेंट मिळालं वर्ल्ड वाईड. तर हे कधी मिळालं? ज्या वेळेला त्यांनी चिकाटीनी आपले प्रयत्न चालू ठेवले. तसं आपल्या शरीराला सुद्धा आपल्याला प्रोग्रॅम करावं लागतं. वेगवेगळे मी आता 7 डिसीज जे सांगेन ते त्या असे अटॅक होत राहणार, तर ह्या सगळ्यापासून आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन करायचं असेल तर व्यायाम करून, चांगला आहार घेऊन, सुदृढ राहून, जर तरुण वयातच आपण ही सवय लावली तर तिथून पुढे आपल्याला पुढचं लाईफ हे करणं सहज शक्य होतं, जे की हेल्दी म्हणतो आपण, फिट लाईफ. आणि तसं असेल तर त्यासारखं सुख आणि त्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणी नाही, असं मी म्हणेन.
नक्कीच.